बोधिसत्व गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा कळलं, जीवन हे क्षणभंगूर आहे, हे वैभव, ही संपत्ती माणूस हे जग सोडून गेल्यानंतर उपयोगाची नाही, मग हे वैर कशासाठी? वैरानं वैर वाढतं. हा वणवा विसवण्यासाठी गौतम बुद्धांनी अहिंसेचा आणि शांततेचा मार्ग दाखवला आहे. आज साऱ्या विश्वाला बुद्धाची गरज आहे, बुद्धाच्या तत्वाची गरज आहे. संपूर्ण जगानं ते स्वीकारल्यास युद्धाचा किंवा कलहाचा प्रसंगच येणार नाही.
धग धग नारा विझवाया, विझवाया हा वनवा. धग धग नारा विझवाया, विझवाया हा वनवा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. धग धग नारा विझवाया, विझवाया हा वनवा. धग धग नारा विझवाया, विझवाया हा वनवा. शिष्यना देऊन दीक्षा दाविला मार्ग नवा. पंच शिष्यना देऊन दीक्षा दाविला मार्ग नवा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. धग धग नारा विझवाया, विझवाया वनवा. धग धग नारा विझवाया. विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. धग धग नारा विझवाया, विझवाया वनवा. धग धग नारा विझवाया, विझवाया वनवा. घेऊन आले किसा गौतमी पुत्र जीवन माघाया. पान गळे परी जीवन आहे क्षण भंगुर ही काया. व्याकुळ होता माया ममता कळले जेव्हा जीवा. व्याकुळ होता माया ममता कळले जेव्हा जीवा. या विश्वाला अशोकाने राजधानीले ते बुद्धाचे नावा. अशोकाने राजधानीले ते बुद्धाचे नावा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. धग धग नारा विझवाया, विझवाया हा वनवा. धग धग नारा विझवाया, विझवाया हा विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. या विश्वाला तारण्याला आज बुद्ध हवा. धग धग नारा विझवाया, विझवाया हा वनवा. धग धग नारा विझवाया, विझवाया हा वनवा. धग धग नारा. विजवाया।